मत्तय अध्याय 9। तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास पोहोचला। मग पहा, खाटेवर पडलेल्या कोणी एका पक्षघाती मनुष्यास त्याचकडे आणले। तेव्हा येशू त्यांची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुष्यास म्हणाला,
मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे।
मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले,
हा दुर्भाषण करीतो।
येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला,
तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे? तरी पण पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे, हे तुम्हास समजावे म्हणून।
मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणतो,
उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा।
मग तो उठून आपल्या घरी गेला। हे पाहून लोकसमुदाय भ्याले, आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे गौरव ते करू लागले। मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले,
माझ्या मागे ये।
तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला। नंतर असे झाले की तो घरात जेवावयास बसला असता पहा, बहुत जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले। हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले,
तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?
हे ऐकून तो म्हणाला,
निरोग्यास वैद्याची गरज नाही तर दुखणाईतास आहे, मला दया पाहिजे यज्ञ नको, याचा अर्थ काय हे जाऊन शिका। कारण मी धार्मिकास नाही तर पापी जनास बोलवा वयास आलो।
त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले,
आम्ही व परुषी पुष्कळ उपास करीतो, तुमचे शिष्य उपास करीत नाहीत हे का?
येशूने त्यास म्हटले,
वराड्यांच्या बरोबर वर आहे, तोपर्यंत त्यांच्याने शोक करवेल काय? परंतु त्याचपासून वराला घेऊन जाण्याचा काळ येईल, तेव्हा ते उपास करतील। कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला कोणी लावित नाही, कारण धड करण्याकरिता जे कोरे लाविले ते जुन्याला फाडून घेते व भोक अधिक मोठे होते। तसेच नवा द्राक्षारस जुन्या बुदल्यात कोणी घालित नाही, घातला तर बुदले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुदले नाचतात, तर नवा द्राक्षारस नव्या बुदल्यात घालितात, म्हणजे दोन्ही नीट राहतात।
तो त्यांच्या बरोबर हे बोलत असता पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला,
माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिजवर ठेवा, म्हणजे ती जिवंत होईल।
तेव्हा येशू उठून त्याच्या बरोबर गेला व त्याचे शिष्यही गेले। मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले,
मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईल।
तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हटले,
मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे।
आणि ती स्त्री त्याच घटकेस बरी झाली। मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजविणाऱ्यास व गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणाला,
वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे।
तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला। मग लोकसमुदायाला बाहेर लाविल्यावर आत जाऊन त्याने मुलीचा हात धरेला आणि ती उठली। ह्या गोष्टीची कीर्ती त्या अवघ्या देशात पसरली। मग येशू तेथून पुढे जात असता 2 अंधळे त्याच्या मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले,
अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा।
तो घरात गेल्यावर ते अंधळे त्याच्या जवळ आले। तेव्हा येशू त्यास म्हणाला,
हे करावयास मी समर्थ आहे, म्हणून तुम्ही विश्वास धरिता काय?
ते त्याला म्हणाले,
होय प्रभू।
तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून असे म्हटले,
तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो।
तेव्हा त्यांचे डोळे उघडले। मग येशूने त्यास निक्षून सांगितले की,
हे कोणाला कळू नये म्हणून सांभाळा।
तरी तेथून निघून जाऊन त्या अवघ्या देशात त्याची कीर्ती गाजवू लागली। मग तेथून जात असता पहा, लोकांनी कोणे एका मुक्या भूतग्रस्ताला त्याचकडे आणले. त्याने भूत काढल्यावर तो मुका बोलू लागला तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले,
इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.
परंतु परुषी म्हणाले,
हा भूतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढितो.
नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याची सुवार्ता गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरातून व गावातून फिरला. तेव्हा लोकसमुदायास पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढका नसलेल्या मेंढरांसारखे ते रंजित झालेले व शिणलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला,
पीक फार पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.